ही आठवण आम्हाला दादांनी सांगितली. भारत आंबे यांना शेवटी खूप खोकला झाला होता, दम लागत होता. ते घरी दादांना ताक पिण्यास मागत होते, ते त्यांना द्यायचे नव्हते. दादांनी डॉक्टर खांडेकर यांना विचारले की ते ताक मागत आहे काय करू. ते म्हणाले त्यांना ताक देण्यास हरकत नाही, त्यांची शेवटची इच्छा पूर्ण होऊ दे. त्यांना दादांनी ताक दिले. आता मी दुसरी आठवण सांगते. जेव्हा आजोबा म्हणजे भारत तांबे जाणार होते, त्यांचा शेवट जवळ आला होता. 7 डिसेंबर 42 ना दा ते गेले. त्या दिवशी रात्री ते दादांना म्हणाले, मधू दिवे सारखे सारखे का बंद करत आहेस. दादा म्हणाले, मी दिवे बंद करत नाही आहे, तुम्हाला झोप आली तुम्ही आता झोपा. त्यांना अंधार अंधार दिसायला लागला होता, त्यांचा शेवट आला होता. त्या दिवशी त्यांचे रात्री निधन झाले.